भांडेर नामक एका गावात कोणा महालकऱ्याच्या घरात लेकराच्या ओठी एक घास घालण्यात राणी क्षणा पुरती हो थांबली दुश्मनाची सारी पाठी भिडली घास तपाटा कुंती उठली तलवार उपसली शत्रूवर धावली दाराची रणकंदन उडली अर्भोकराला कंठत नाद घातले पाठी दौड पुढे
कालपे हुन दौडली राणी रानवन तुनी घोडा ही मानी वाटे मध्ये त्याने काकळे प्राण सतीचे त्याने घेतले जनुवाण मानता कुठे तुझे मान
इच्छा पुष्प जगता